उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. परमेश्वराची स्तुती असो की पुन्हा एकवार त्याने ही संधी आम्हाला दिलेली आहे की आम्ही त्याचे पवित्र वचन ऐकावे व आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. श्रोत्यानो, हे पवित्र वचन आपणातील प्रत्येकासाठी आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका. जर आपण आजारी आहात किंवा आपल्या काही समस्या आहेत, तर जेव्हा मी प्रार्थना करीन तेव्हा आपण सुद्धा प्रार्थनेमध्ये सम्मिलित व्हा. विश्वासाने जिवंत देवाजवळ मागा, तो अवश्य आम्हातील प्रत्येकाची गरज भागविल आणि आम्हाला स्पर्श करून आरोग्य देईल. आजच्या संदेशाकडे वळण्यापूर्वी ऐकूया प्रथम हे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही नम्र अंतकरणाने येत आहोत. पवित्र प्रभू, ही वेळ जी आम्हाला लाभलेली आहे ही तुझ्या कृपेनेच लाभलेली आहे. आम्ही सर्व आदर मान सन्मान तुला देत आहोत. तुझ्याच कृपेने प्रभू हे जीवन आम्हाला लाभलेलं आहे. आज तू आमच्या सोबत हो. आम्हातील जे लोक आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. जे लोक आर्थिक समस्येतून पारिवारिक समस्येतून जात आहेत त्यांच्यासोबत तू विशेष करून हो. त्यांच्या सर्व गरजा तू पुरे. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागू दे. जे लोक प्रभू भयंकर अशा व्यसनांच्या अधीन आहेत त्यांची तू सुटका कर. आज तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य कर. आजच्या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. ज्या काही आमच्या चुका आहेत जे अपराध आहेत त्यांची क्षमा आम्हाला दे आणि आम्हाला पवित्र आणि शुद्ध असं बनव. स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 16 अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 10 वचनापर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. उत्पत्तीचे पुस्तक 16 अध्याय 11 वचनापासून पुढे आम्ही अध्ययन आज चालू करणार आहोत. 10 वचनात आम्ही वाचले होते की परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढविनच वाढविन एवढी की तिची गणती करता येणार नाही. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हागार जी होती ती सारायच्या जाचामुळे घर सोडून पळालेली आहे आणि ह्या ठिकाणी परमेश्वराचा दूत तिला भेटतो. हागारीची ही घटना सारेला फार दुःख देणारी होती आणि त्याहीपेक्षा अधिक क्लेश अब्रामाला नंतर होणार होते. आता हागार मुलाला जन्म देण्यासाठी त्याच्याकडे परत आली कारण तो मुलगा अब्रामाचा होता. 16:11-12 पुढे आम्हाला सांगतात, उत्पत्तीचे पुस्तक 16:11-12, परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. तो रान गाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याचवर चालेल. तो आपल्या सर्व भाऊबंदाच्या देखत पूर्वेस वस्ती करेल. श्रोत्यानो, मध्यपूर्व आशियाच्या 400 इतिहासाच्या प्रकाशात आपण हे वचन कधी समजून घेतले आहे काय? त्या ठिकाणी आज काय चालले आहे? इश्मायलाचे वंशज सुसंस्कृत नाहीत. त्या वाळवंटातील बेडोईन जमातीची हीच कहाणी शतकानुशतके आहे आणि ती देवाने विदित केलेल्या भविष्याची परिपूर्ती आहे. हे लोक आपण अब्रामाचे वंशज असल्याचे सांगतात, परंतु ते इश्मायलाचेही वंशज आहेत. त्यांचे अब्रामाबरोबरचे नाते इश्मायलामुळे आहे. आता 13-14 पहा, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता एल रोई अर्थात तू पाहणारा देव असे ठेविले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय? ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर लहाय रोई अर्थात मला पाहणाऱ्या जीवताची विहीर असे पडले. कादेश व बेरेत यांच्या दरम्यान ही विहीर आहे. परमेश्वर हागारीशी किती प्रेमळपणे वागत आहे. वास्तविक तिने याबाबत पाप केले नव्हते, म्हणून परमेश्वर तिच्याशी कृपेने वागत आहे. परमेश्वराचा न्याय या घटनेतून प्रगट होतो. खरे तर श्रोत्यानो, हागार एक यहुदी तर स्त्री होती आणि तिची देवाच्या योजनेमध्ये काही एक भूमिका नव्हती, परंतु जर तिला देवाने तिची चूक नसताना त्या वाळवंटात गरोदर स्थितीमध्ये एकाकी सोडले असते व मरू दिले असते तर तो तिच्यावर अन्याय झाला असता. प्रभू परमेश्वर जाचलेल्यांचा न्याय करणारा न्यायी देव आहे आणि त्याला अन्यायाचा वीट येतो. म्हणूनच त्याने या एकाकी दुःखी आणि निरपराध अशा मिस्री दासीला अनाथ असे सोडले नाही. त्याने तिची स्थिती पाहिली, तिची भेट घेतली, तिला सारेकडे जाऊन तिच्या आज्ञेत राहण्याचा बोध केला व तिच्या संततीविषयी सुंदर अभिवचन परमेश्वराने दिले. देवाचे न्याय पण या ठिकाणी फार स्पष्टपणे दिसते. हागारेला सामोरा आलेला देवाचा दूत म्हणजे मानवी देह धारण करण्याआधी असलेला ख्रिस्त आहे असे मला खात्रीने वाटते, कारण तो सतत हरवलेल्यांना शोधतो तो मेंढपाळासारखा आहे आणि या दुःखी हागारेला त्याने सांत्वनाचे वचन दिले आहे. आपण वाचले श्रोतांनो, आणि तिच्याशी बोलणारा जो यहोवा त्याचे नाव तू पाहणारा देव आहेस असे तिने ठेवले. पूर्वी तिला ज्या गोष्टीची जाणीव झाली नव्हती ते आता ती अनुभवत होती. मिस्री लोकांची देवाविषयीची कल्पना फार प्राथमिक होती. आपण वाचले, कारण तिने म्हटले, जो मला पाहतो त्याला मी येथेही मागून पाहिले नाही काय. देवाने आपल्याला पाहिले आहे या जाणीवेने ती भारावून गेली आणि तिनेही त्याला पाहिले होते. ही घटना हागारेच्या दृष्टीने एक फार महत्वाची घटना होती. आज आम्हाला या गोष्टीचे फार सिनवल वाटत नाही, कारण आमची देवाविषयीची कल्पना फार उच्च आहे. परंतु थांबा, आमच्यापैकी काही लोक असे आहेत की त्यांना देव कसा आहे आणि त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल हागारे इतकेच ज्ञान आहे. मातीने घडलेल्या मर्यादा असलेल्या माणसाला अमर्यादित व सर्वव्यापी देवाची कल्पना करणे शक्य नाही. वास्तविक आम्हा विश्वासणाऱ्यांनाही आमच्या जिवंत व खऱ्या देवाचे पुरेसे ज्ञान नाही आणि आमचा त्याच्याशी पुरेसा परिचय नाही. आम्हाला वाटतं की आम्ही त्याला ओळखतो, पण श्रोत्यानो आम्ही अजून त्याला नीट ओळखलेले नाही, कारण तो आमच्या मानवी बुद्धी सामर्थ्यापलीकडचा देव आहे आणि त्याला ओळखण्यामध्ये आमचे संपूर्ण सार्वकालिक जीवन व्यतीत होईल. आणि श्रोत्यानो, देवाला ओळखण्यात आमच्या जीवनाचे सार्थक आहे. त्याला ओळखण्यानेच आम्हाला मानव म्हणून त्याच्या प्रतिरूपात व प्रतिछायेत घडलेली निर्मिती म्हणून दर्जा मिळतो. इर्मयाचे पुस्तक 9:23-24 आपण वाचतो. इर्मयाचे पुस्तक 9:23-24, यहोवा असे म्हणतो, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता मिरवू नये व बलवानाने आपल्या बलाविषयी तोरा मिरवू नये व धनवानाने आपल्या धनाविषयी अभिमान बाळगू नये. परंतु जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो असा की जो पृथ्वीवर प्रेमदया न्याय व न्यायपण चालवितो तो मी यहोवा आहे आणि या गोष्टींमध्ये मला संतोष आहे असे यहोवा म्हणतो. श्रोत्यांनो, जे परमेश्वराचा कसून शोध करतात त्यांना तो प्रगट होणारा देव आहे आणि एकदा प्रगट होऊन कायमचा लुप्त होणारा देव तो नाही, तर पुन्हा पुन्हा भेट घेणारा देव तो आहे. आम्ही त्याला ओळखावे व त्याविषयी अभिमान बाळगावा अशी त्याची इच्छा आहे. हागारेला पुन्हा एकदा त्याने संकट समयी सहाय्य केले ते आपण पुढे पाहणारच आहोत. मला वाटतं श्रोत्यांनो, या अध्यायातली शेवटची दोन वचने आपण स्वतः वाचू शकता. अब्रामाच्या पुढील जीवनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण देवाने त्याला दिलेल्या दर्शनाची उजळणी थोडक्यात पाहूया. अब्रामाला देवाने एकूण 7 दर्शन दिले. वास्तविक अब्रामाला देवाने 7 पारखले. काही वेळा अब्राम त्या परीक्षांमध्ये कमी पडला, परंतु तरीही ते क्षण यशाचे होते. देवाने अब्रामाला ऊर देशातून पाचारण केले. त्याला अब्रामाने काही प्रमाणात विश्वासाने उत्तर दिले. त्याचा विश्वास दुबळा व अपरिपूर्ण होता, तरी त्याने देवाच्या आज्ञेचे पालन केले. तो शेवटी कनानात आला व देवाने त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर कनानात दुष्काळ पडल्यानंतर तो इजिप्त देशात पळून गेला. तेथे त्याने धनसंपत्ती मिळवली व तेथून त्याने सोबत हागारेला आणले. हे दोन्ही त्याच्यासाठी अडखळणे बनली. अब्राम देवाला विसरला नाही. तो आपला पुतणा लोट याच्याशी मोठ्या मनाने व उदारपणे वागला. आणि श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की धनसंपत्तीमुळे त्याला लोटापासून वेगळे व्हावे लागले आणि नंतर देवाने त्याला पुन्हा दर्शन दिले. अब्रामासमोर चौथी परीक्षा त्यानंतर आली. त्याला पूर्वेकडील राजांना पराभूत करण्याचे सामर्थ्य दिल्या गेले, त्यामुळे तो एक विजयी माणूस झाला आणि त्यानंतर त्याची भेट मलकी सदेकाशी झाली. या भेटीद्वारे त्याची विश्वासात वाढ झाली आणि त्याने सदोमाच्या राजाने त्याच्यासमोर ठेवलेल्या मोहाला नाकारले आणि त्यानंतर देवाने त्याला दर्शन देऊन उत्तेजन दिले. यानंतर आपण पाहिले होते की अब्राम व साराय यांनी देवाच्या योजनेविषयी अविश्वास व असंयम दाखवून देवाच्या इच्छेविरुद्ध असलेले कृत्य केले आणि इश्मायलाचा जन्म झाला. आज वाळवंटातले अरब इस्रायली लोकांना अजूनही छळत आहेत आणि मला वाटतं की ख्रिस्त राज्य येईपर्यंत ते तसेच करीत राहतील. यानंतर श्रोत्यानो, अब्राहमाच्या जीवनात आणखी दोन परीक्षा आल्यात, त्या आपण 18 आणि 22 अध्यायातून पाहणार आहोत. या सर्व दुःखद घटनांमध्ये एक चांगली घटना आणि देवाचे न्यायत्व आम्हाला पाहायला मिळाले. हागारेचा देवाशी जिवंत व खऱ्या देवाशी परिचय झाला आणि देवाने तिच्यावर कृपा केली, तिला त्याने न्याय दिला. आता श्रोत्यानो, आपण 17 अध्यायाकडे वळूया. या अध्यायात देवाने अब्रामाशी त्याचा वंश व त्याचा देश यांच्या संदर्भात जो करार केला तो आम्हाला वाचायला मिळतो. आणि याच अध्यायात देवाने अब्रामाला स्वतःची अल शदाय या नावाने, म्हणजे सर्वशक्तिमान देव या नावाने ओळख करून दिले. आणि त्याने अब्रामाला नवे नाव अब्राहम, म्हणजे पुष्कळ राष्ट्रांचा बाप असे नाव दिले. आता आपण पहिलं वचन वाचूया, 17 हे पहिले वचन. अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. या आधीच्या अध्यात आपण वाचले की इश्मायलाचा जन्म झाला तेव्हा अब्राम 86 वर्षाचा होता आणि त्यानंतर 14 वर्षांनी इसाकाचा जन्म झाला. इश्मायलाच्या जन्मानंतर 3 वर्षांनी अब्रामाला देवाने दर्शन दिले आणि तो अब्रामाला म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर चाल व पूर्ण हो. देवाने आपले एक विशेष असे नाव म्हणजे वैशिष्ट्य अब्रामाला प्रगट केले आणि ते आम्हालाही त्याने प्रगट केले आहे. आम्ही त्याच्यासमोर त्याच्या आज्ञेत चालावे ही त्याची इच्छा आहे. 17 दुसरं वचन पहा, तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करीन. श्रोत्यानो, या 27 वचने असलेल्या अध्यात 13 वेळा करार हा शब्द वापरण्यात आलेला आहे. यावरून आम्ही असे म्हणू शकतो की हा अध्याय कराराचा अध्याय आहे. देवाने अब्रामाला दर्शन देण्याची ही 5 वेळ होती आणि देवाने त्याला पुत्राविषयी जे अभिवचन दिले ते त्याने दृढ केले. पॉल रोमकरास पत्र 14 आणि 19 वचनात लिहितो, रोमकरास पत्र 14:19 वचन, तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपले मेल्यासारखे झालेले शरीर, कारण अब्राम सुमारे 100 वर्षांचा होता आणि सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणली. वास्तविक सारेचे गर्भाशय निर्जीव होते, थडग्याप्रमाणे होते आणि त्यामध्ये देवाने जीवन निर्माण केले. पौलाने येशू ख्रिस्ताविषयी याच 4:25 वचनात लिहिले, तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्याय ठरविण्यासाठी पुन्हा उठवला गेला. मरणातून जीवन उपजविले गेले. परमेश्वर हेच वचन अब्रामाला देत आहे. अब्राम त्यावेळेस 99 वर्षाचा व सारा तेव्हा 89 वर्षांची होती. आपण उत्पत्तीचे पुस्तक 17:3-4 वचने आता वाचूया. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याजशी बोलला, तो म्हणाला, पहा तुझ्याशी माझा करार, हा तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. गेल्या 4000 वर्षांच्या कालावधीत अब्रामाच्या वंशजांची संख्या अगणित झाली आहे. त्याचे 2 वंश, एक इश्मायलापासून व दुसरा इझाकापासून, त्यांचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आणि या 2 घराण्यांमध्ये अब्रामाच्या आत्मिक संततीची ख्रिस्ती लोकांची भर पडली आहे. ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ख्रिस्ती लोकांना अब्रामाचे संतान असे गणण्यात आले आहे. रोमकरास पत्र 14:16 वचनात पॉल लिहितो, रोमकरास पत्र 14:16 वचन, अब्राहम जो आपल्या सर्वांचा बाप आहे, म्हणजे अब्राम विश्वासणारे यहुदी व अरब यांचा बाप आहे. देवाने अब्रामाला वचन दिले की तो त्याला पुष्कळ राष्ट्रांचा बाप बनवेल. आणि श्रोत्यानो, आज आपण या अभिवचनाची परिपूर्ती पाहतो. अब्रामाविषयीची देवाची योजना केवढी व्यापक होती आणि तिची परिपूर्ती होण्यासाठी केवढा मोठा कालावधी लागला हेच यावरून प्रकट होते. आता आपण 5 वचन वाचूया, यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. श्रोतानो, देवाने अब्रामाचे नाव बदलले आणि त्याला अब्राहाम म्हणजे पुष्कळ राष्ट्रांचा बाप असे सार्थक नाव दिले. देवाच्या अभिवचनाच्या परिपूर्तीला वेळ लागला, पण ते अभिवचन पूर्ण झाले. देवाने त्याच्या वचनाच्या पूर्ततेला लावलेला विलंब म्हणजे त्याचा नकार नाही. त्याच्या वचनाची पूर्तता झाल्याशिवाय राहत नाही, कारण ते त्याचे कधी न बदलणाऱ्या देवाचे वचन आहे आणि बदलणाऱ्या माणसाचे वचन नाही. 6 आणि 7 वचने पुढे आम्हाला सांगतात, मी तुला अति फल संपन्न करीन, तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझपासून राज्ये उत्पन्न होतील, मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. श्रोतानो, देवाने अब्रामाला समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतकी व आकाशातल्या ताऱ्यांच्या संख्ये इतकी अगणित संतती देण्याचे अभिवचन दिले. ते त्याने दृढ केले व त्याची परिपूर्तीही केली. आणि त्या अभिवचनासोबत देवाने अब्रामाशी एक सर्व काळचा करार केला. तो करार त्याच्या संततीचा देव होण्याविषयी होता. देवाने अब्रामाच्या संततीचा देव होण्याचा जो करार केला तो फार महत्वाचा आहे, कारण आपण जसे पवित्र शास्त्र वाचतो तसे आपल्या लक्षात येते की इस्रायली लोकांची अनेकदा आध्यात्मिक मागे घसरणी झाली. ते अनेकदा देवापासून मागे वळले, त्याचा क्रोध त्यांनी ओढून घेतला. परंतु देवाने अब्रामाबरोबर हा जो करार केला होता त्यामुळे देवाने त्यांचा कायमचा त्याग केला नाही व त्याने त्यांना सोडूनही दिले नाही. श्रोतानो, या कराराद्वारे देवाने अब्रामाची एक काळजीही मिटवली. आपल्या मागे आपल्या संतानांनी जिवंत व खऱ्या देवाला सोडू नये, त्याची सतत कास धरावी ही इच्छा अब्रामाच्या मनात निश्चितच असणार. देवाने त्याच्याशी त्याबाबत सर्व काळचा करार केला. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जे तुम्ही आणि मी आमच्या विश्वासामुळे अब्रामाचे संतान आहोत त्यांच्यासाठीही देवाचा हा सर्व काळचा करार आहे. ही फार मोठी धीर देणारी बाब आहे. एके वेळेस आम्ही ख्रिस्ताकडे व आमच्या स्वर्गीय पित्याकडे पाठ फिरू, परंतु तो आम्हाला कधी सोडणार नाही, आमचा कधी त्याग करणार नाही, असे पवित्र शास्त्र आम्हाला इब्रिलोकास पत्र याच्या 13व्या अध्यायातून सांगते. आता 17वा अध्याय 8वं वचन पहा. तो म्हणतो, ह्या ज्या कनान देशात तू उपरी आहेस तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. या वचनांमध्ये देवाने तो काय करणार आहे हे अब्रामाला सांगितले. त्याने त्याच्याशी व त्याच्या संतानांशी सर्व काळचा करार केला आणि हा करार सर्व काळचा होता, एखाद्या मर्यादित कालावधीचा नव्हता. श्रोतांनो, यहुदी लोक त्या देशामधून 3 बाहेर घालवल्या गेले, याचे कारण त्यांनी केलेली देवाची अवज्ञा. हा देश जरी देवाने त्यांना दिला होता तरी त्यांच्या तेथल्या वास्तव्याविषयी देवाने काही अटी घातल्या होत्या. या देशातून ते प्रथम इजिप्त देशात गेले तेव्हा त्यांना तेथे घालवून देण्यात आले नव्हते, तर दुष्काळ पडल्यामुळे व योसेफ इजिप्तमध्ये फार मोठ्या अधिकारावर असल्यामुळे याकोब व त्याची इतर मुले आपल्या कुटुंबियासह गेले. तेव्हा ते एकूण 70 होते. परंतु जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा ते एक छोटे राष्ट्र म्हणूनच बाहेर पडले. त्यांनी मूर्तीपूजेच्या मागे लागून देवाचे साक्षीदार असणे सोडून दिले म्हणून त्यांना त्यांच्या देशातून दुसऱ्यांदा बाहेर पडावे लागले आणि नंतर ते पुन्हा आपल्या देशात परत आले. आणि त्यानंतर इसवी सन 70 जेव्हा त्यांनी तारकाचा अव्यय केला, येशू ख्रिस्ताचा नकार केला, तेव्हा त्यांना देशातून बाहेर घालून देण्यात आले. वास्तविकपणे ते कधी पुन्हा परत आलेच नाहीत. देवाने विदित केले होते की त्यांना 3 देशातून बाहेर घालवून देण्यात येईल आणि ते 3 परत येतील. आज श्रोत्यानो, ते सर्वच्या सर्व आपल्या देशात परत आलेले नाहीत. ख्रिस्त राज्य जेव्हा स्थापित केल्या जाईल तेव्हा परमेश्वर त्यांना एकत्रित करून त्यांच्या देशात त्यांना परत आणेल. आता 17:9-11 पहा. देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी. तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी, ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल। सुंता ही कराराची खूण आहे। करारामध्ये सामील होण्यासाठी त्यांनी सुंता करून घेतली नाही, परंतु त्यांना देवापासून करार मिळाल्यामुळे त्यांनी सुंता करून घेतली। आज श्रोत्यांनो, विश्वासणाऱ्यांसाठी चांगल्या कृत्यांचे जे महत्व आहे तेच सुंतेचे त्यांच्यासाठी महत्व होते। तारणासाठी तुम्हाला चांगल्या कृत्यांची गरज नाही, तर तारण झाल्यामुळे तुम्ही चांगली कृत्य करता, हा मोठा फरक आहे। सुंता झाल्याने यहुदी लोकांचा करार देवाबरोबर होतो असे नाही, तर देवाबरोबर झालेल्या कराराची ती खूण आहे, ती त्या कराराचा पुरावा आहे। बारावे वचन आम्हाला पुढे सांगते, पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुंता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यांपासून पैका देऊन घेतलेला असो। परमेश्वराने आब्रामाला सुंतेचा नियम लावून दिला आणि त्याच्या काटेकोर पालनाची अपेक्षा केली, परंतु आपण नंतर पाहतो की इस्रायली लोकांकरिता सुंता व नियमशास्त्राचे पालन या गोष्टी इतक्या महत्वाच्या झाल्यात की ते देवाला विसरले आणि कर्मकांड हा त्यांचा धर्म झाला। आज स्वतःला ख्रिस्ती म्हणणाऱ्या अनेक लोकांचा हा समज आहे की त्यांची सत्कृत्ये त्यांना देवाच्या समक्षतेत नेतील। पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सुंता झाल्याने किंवा सत्कृत्ये केल्याने आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही। तारण पावल्यानंतर विश्वासणारा सत्कृत्ये करतो जी देवपित्याला मान्य असतात, आणि सुंता ही देवाने आब्रामाला व त्याच्या लोकांना कराराची खूण म्हणून दिली होती। श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या कराराच्या बंधनात झाला। प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या जगात आला जेणेकरून आमची पापांपासून सुटका व्हावी, आम्हाला तारण प्राप्त व्हावे, पापांची क्षमा प्राप्त व्हावी आणि आमचा स्वर्गामध्ये प्रवेश व्हावा। परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ।
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं। आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही। श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा, आम्हाला अगदी आनंदच होईल। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे। पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।